आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला, मातब्बर नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। सहाव्या टप्प्यासाठी 63.37% मतदान, महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 3% अधिक। 1999 पाकिस्ताननं भारताबरोबरच्या कराराचं उल्लंघन केल्याची नवाज शरीफ यांची कबुली। भारतीय सैन्य दलातील मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार जाहीर। आणि ताशकंद इथं झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला आर्म रेसलिंगमध्ये एकंदर 7 पदकं। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। प्रचारासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी असताना सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 जागांवर येत्या 1 जून रोजी मतदान होत आहे। अखेरच्या टप्प्यात 1,904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगालमधल्या 24 परगना जिल्ह्यातल्या बरासात आणि बशीरहाट लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या। झारखंडमधल्या दुमका विमानतळ मैदानावरील जाहीर सभेलाही त्यांनी काल संबोधित केलं। भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधातली कारवाई 4 जून नंतर आणखी तीव्र केली जाईल असं मोदी यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितलं। बिहारमध्ये जनता दल संयुक्तचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा मतदारसंघातल्या सभेला संबोधित केलं। भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी कर्कट मतदारसंघातल्या बरुण इथं जाहीर सभा घेतली। राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पाटणा इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळची लोकसभा निवडणूक आरक्षण आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी आहे असं ते म्हणाले। या निवडणुकीत भाजपाचा 400+ जागांचा दावा फोल ठरेल अशी टीकाही त्यांनी केली। हिमाचल प्रदेशातल्या उना जिल्ह्यातल्या गागरेट इथं एका प्रचारसभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकार महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला। झारखंडमध्ये संथाल भागातल्या गोड्डा, दुमका आणि साहिमगंज या 3 मतदारसंघातही प्रचाराला वेग आला आहे। भाजपा, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन आणि इतर पक्षांसह विविध नेते आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभा आणि रोड शो करत आहेत। भाजपा अध्यक्ष JP नड्डा आज दुमका आणि गोड्डा इथं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी उद्या दुमका इथं प्रचारसभेला संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 3% जास्त असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। 6व्या टप्प्यात 61.95% पुरुष मतदार आणि 64.95% महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या टप्प्यात बिहार, झारखंड, लडाख, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता। याशिवाय 18.67% तृतीयपंथीय मतदारांचीही नोंद झाली आहे। मतदान प्रक्रियेत सगळ्यांच्या सहभागाचं हे प्रतीक आहे। पश्चिम बंगालमध्ये मतदारांच्या निवडणूक उत्साहात सर्वाधिक 81.62% मतदानाची नोंद झाली तर बिहारमध्ये 51.95% मतदान झालं। 6व्या टप्प्यात 25 मे रोजी 8 राज्यांमधल्या 58 जागांसाठी मतदान झालं होतं। हरियाणातल्या सोनीपत जिल्ह्यातल्या राय औद्योगिक क्षेत्रात काल संध्याकाळी एक रबर कारखान्याला लागलेल्या आगीत किमान 40 ते 45 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। 1999 पाकिस्ताननं भारताबरोबरच्या कराराचं उल्लंघन केलं होतं अशी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या सर्वसाधारण बैठकीत दिली। 28 मे 1998 रोजी आपण अण्वस्त्र चाचणी घेतली होती। 21 फेब्रुवारी 1999 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला भेट दिली होती आणि लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती। भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता आणि स्थिरता वाढवणं हा या कराराचा उद्देश होता। हा करार केलेला असतानाही पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमधल्या कारगिल जिल्ह्यात घुसखोरी केली आणि त्यामुळेच कारगिल युद्ध झालं असा खुलासाही शरीफ यांनी केला। या बैठकीनंतर शरीफ यांची PMLN या पक्षाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। पनामा पेपर्स प्रकरणी गेल्या 6 वर्षांपासून न्यायालयानं त्यांना अपात्र घोषित केलं होतं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारतीय सैन्य दलातल्या शांतीदूत मेजर राधिका सेन यांची संयुक्त राष्ट्रांच्या 2023 साठी दिल्या जाणाऱ्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शांतीदूत म्हणून काम करताना महिला आणि मुलींसाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्या आदर्श नेत्या असल्याचं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. राधिका यांनी कॉंगोमधल्या उत्तर क्यूमध्ये तरुण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी लढा दिला. हिमाचल प्रदेशच्या असलेल्या सेन या बायोटेक विषयातल्या अभियंता आहेत. पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असताना त्या कमांडर म्हणून नियुक्त झाल्या. दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांबरोबर काम करणाऱ्या मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या सेन या दुसऱ्या भारतीय शांतता दूत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताशकंद इथं झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं आर्म रेसलिंगमध्ये एक सुवर्ण आणि सहा कांस्य पदकांसह एकंदर 7 पदकं पटकावली आहेत. 2 प्रकारांमध्ये सहभागी झालेल्या श्रीमंत झाची कामगिरी या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली. त्यांनी डाव्या हाताच्या पॅराश्रेणीत सुवर्णपदक तर उजव्या हाताच्या पॅराश्रेणीत कांस्य पदक पटकावलं. मास्टर्स प्रकारात लक्ष्मणसिंग भंडारी यानं 2 कांस्य पदकं जिंकली तर सचिन गोयलनं उजव्या हाताच्या वरिष्ठ गटात कांस्य पदक पटकावलं. दरम्यान महिलांच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या गटात अरुणाचल प्रदेशच्या इबी लोनेन हिनं 2 कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता यांनी एकाच मोसमात 2 माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से या शिखरांवर चढाई करत ती शिखरं सर करणारे पहिले गिर्यारोहक म्हणून नवा ऐतिहासिक विक्रम केला आहे. माउंट एव्हरेस्ट ते माउंट लोत्से हे अंतर 11 तास 15 मिनिटात चढणारे पहिले भारतीय म्हणून त्यांनी आणखी एक विक्रम केला आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार गुप्ता यांनी सोमवारी 27 तारखेला दुपारी 8,516 मीटर उंच माउंट लोत्सेवर चढाई पूर्ण केली. त्यानंतर मध्यरात्री 12:45 8,849 मीटर उंच माउंट एव्हरेस्टवरही विजयी आरोहण केलं. गुप्ता यांनी यापूर्वी 21 मे रोजी एव्हरेस्ट आणि 22 मे रोजी लोत्से शिखर सर केलं होतं. ही कामगिरी म्हणजे जगातली सर्वात उंच आणि एकाच मोसमातली 4थ्या क्रमांकाची पहिली चढाई आहे. त्यांच्यासमवेत गिर्यारोहण मार्गदर्शक वस्तेंबा शेर्पा आणि निमा उंगडी शेर्पा होते. दरम्यान नाशिकच्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करणाऱ्या राज्य पोलीस दलातल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचं हे अभूतपूर्व यश पोलिसांना आणि विशेषतः महिला पोलिसांना नक्कीच प्रोत्साहन देईल असं फडणवीस यांनी समाज माध्यमांच्या संदेशात म्हटलं आहे. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ईशान्य भारतात सामान्य जनजीवन ठप्प झालं आहे. मिझोराममध्ये किमान 23, आसाममध्ये 3 आणि मेघालयमध्ये 1 मृत्यू झाला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारचं परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून नुकसानीची माहितीही घेतली आहे. दरम्यान संततधार पावसामुळे काल राज्यातल्या सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयंही बंद होती. आसाममध्येही 3 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. मध्य आणि वायव्य भारतात असलेली उष्णतेची तीव्र लाट उद्यापासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीतल्या मुंगेशपूर भागात काल या हंगामातल्या सर्वाधिक 49.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागामध्ये पुढील 2-3 दिवसात तो पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला. मातब्बर नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. 6व्या टप्प्यासाठी 63.37% मतदान. महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 3% अधिक. 1999 पाकिस्ताननं भारताबरोबरच्या कराराचं उल्लंघन केल्याची नवाज शरीफ यांची कबुली. भारतीय सैन्य दलातल्या मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार जाहीर. आणि ताशकंद इथं झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला आर्म रेसलिंगमध्ये एकंदर 7 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.